सातवा. चमच्यांच्या स्टँडवर 7 चमचे होते. एक चमचा एक दिवशी गहाळ झाला. उरलेल्या 6 गळ्यातून प्रथमच अनावर हुंदका फुटला. ती असती तर, ते उद्गारले. तो हरवला नसता. मीही अनावरपणे 7 चमचा झालो आणि त्याची रिकामी जागा घेऊन 6 हुंदक्यात सामील झालो आणि पुटपुटलो. खरं आहे मित्रांनो, ती असती तर मी हरवलो नसतो.